पाठ चार, नाते संबंध, स्वाध्याय 14, 1.
रिकाम्या रंगमंचावर एक तरुण अस्वस्थ होऊन येर झाऱ्या घालतोय. हा आधुनिक पोशाखातला सूत्रधार आपल्या प्रियेची म्हणजे नटीची वाट पाहतोय.
पहिली घंटा द्यायची वेळ झाली आणि हिचा अजून पत्ता नाही. ही म्हणजे माझी अनेक शतकांपासूनची सखी प्रिया. आताच्या काळात नाटकाचा प्रयोग वेळेवर सुरू करणं किती महत्वाचं असतं, पण माझ्या या प्रियेला अजूनही त्याचा पत्ताच नाहीये. घरातून वेळेवर निघावं, रंगमंदिरात वेळेवर पोचावं, झटपट रंग लावून तयार व्हावं आणि प्रसन्न चेहऱ्यानं प्रेक्षकांचं स्वागत करावं, ही सूत्रधाराची म्हणजे माझी पद्धत. प्रिया वेळेवर न आल्यामुळं काहीतरी माकड चेष्टा करून मी रसिक प्रेक्षकांचं मन रमवावं आणि हिनं मात्र उशीर करून माझा अंत पहावा. इतकी शतकं झाली तरी हे असंच चालू आहे. बर, उशीर तरी कशामुळं व्हावा? आरशामुळं. हिला वेशभूषा करायला किती वेळ लागावा त्याला काही सुमारच नाही. माणसानं किती बेजबाबदार असावं आणि किती बेशिस्त वागावं, इतका राग येतो म्हणून सांगू? वाटतं सरळ निघून जावं, इथून नाहीसच व्हावं, चांगली अद्दल घडवावी. छे, नाही जमत. तिचा निरागस चेहरा डोळ्यांसमोर आला की सगळं अवसान गळून पडतं. किती झालं तरी प्रिया आहे ती माझी. एखादं भयंकर संकट तर तिच्यावर कोसळलं नसेल? छे, फोनमध्येही बॅलन्स नाही. ही 21व्या शतकातली संकट. काय बरं करावं? हा, थोडा वेळ त्या विंगीत लपून बसावं. ती येईल तेव्हा इथं मी नाही हे पाहून ती कशी कावरी बावरी आणि कासावीस होईल ते पाहावं.
मस्त मजा येईल.